इट्स 93.5 रेड एफएम वर 9:20 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना लागतात तो वेध बाहेर जाण्याचे लॉंग ड्राईव्ह पे तो चलते है मस्त पैकी जाऊयात फिरूयात ते काहीतरी भुट्टा म्हणा किंवा गरमागरम भजी म्हणा असं काहीतरी बाहेरचं खाऊयात या सगळ्या गोष्टींची वेध लागणं अत्यंत साहजिक आहे कारण पावसाळा ऋतूच असा आहे की जो नेचरमधल्या ब्युटीत एक बहार आणतो आणि आपल्यालाही घराच्या बाहेर आणतो त्यामुळे फिरायला जाण्याचं वेध लागणं साहजिक आहे आणि नाशिकच्या अवतीभोवती इतक्या सुंदर सुंदर जागा असताना आपण घरात बसून कसे राहणार आहोत कुठे जात आहे मग फिरायला पावसाळा एन्जॉय करायचा स्पॉट वीकेंडला या ठिकाणी जायचं काय एकूण ठरतायत काय प्लॅनिंग होत आहेत 6601935 नंबर आहे कळवताय तुम्ही हा विषय घेण्यामागे बाय द वे एक महत्वपूर्ण कारण आहे सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो एक कडक सा ट्रॅक फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती तेरी कमर को.